Thank you. Thank you. Thank you. Raja Raja Sakuna Sri पिंडासारथी ब्रह्मांड रचना नय Thank you. पंच भूतांची तांतरी ब्रह्मा पासो नमो माया दशते ऐसीर्दे समस्ते निरोपिनी आकाश गुना पासून जाले हे तदापि नाही धरते शब्द गुना सतल्पिले आकाश माया एक संगत भावी उदित करी कथा बोले तया मेरी अची उगवी को करावी शिकविल्या ही कड़े ना उमद उमद लावी नहीं उमदे ना दृष्टांते ही करके ना मंत्र रूपी होता हुना भूत थोर आई राखिला विचार परिभूता वडिल स्वतंत्र को नाही जेते मूळ माया पंच भूतिक तेते काय राहिला विवेक मूळ माये वरदेक निर्गुण ब्रह्म ब्रह्मी मूळ माया जाने टीकी जडा परीक्षिले तव ते निखळ उतले भूते आकाश पाहता निर्विकार आकाश महा विचार उपाधि करता पिंडी व्यापक मनोन जीव ब्रह्मांडी व्यापक मनोन शिव तैसाच आहे अभिप्राव आकाशाचा उपाधि मध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले युटक्यासाठी आकाश जाते भूत रूप आकाश अवकाश तो भकाश पर ब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश ते ब्रह्म जाणीव निव मध्यमान हे गुणांचे प्रमाण हे ते निरूपिले पाऊले विस्तारते पुढे कचे होते विकारवंती ते तया ते नेम कैसा काळे पांढरे मिळविता पारवे होय तत्वता काळे पिवळे मिळविता हिरवे होय ऐसे रंग नाना परी मेळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत ऐका एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग तरंग पालटयाचा लाग वेग किती म्हणोनी पहावा एक उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाच्या फुटांचा हे विस्तार चौऱ्यांशी लक्ष योनी नाना देहाचे बीजक बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगे स्वपादिक उदके शुल्कीत शोनीत म्हणजे नीळ त्याने त्या निराचे हे शरीर नथे असते मात्र उदकाच्या होती मुळ्यांचे बारीक पागोरे तेने पंथे उडक भरे त्या उदकेचे विस्तारे वक्ष मात्र आंबे वृक्ष मोहराने अवघे उदका करिता गाले पाणी फुली फळी लडगले सावकाश खोड खोडून आंबे पाहता ते दिसेना सर्वता खांद्या फोडून फळे पाहता फुली साने मुळापासून सेवट वरी फळ नाही तदंतरी जळ रूप फळ चतुरी विवेके दान पुष्पे फले भेद कीटि करवानुवाद सूक्ष्म दृष्टि ने विशद होताई होताके विकार संग कीटि क्षण क्षण पालटति एकांचे कति होते नाना वर्ण त्रिगुण भूटांची लटपट पाहो जाता है खटपट बहु रूप बहु पालट इति मनो न संगवा ये प्रकृति का निराश विवेके करावा सावकाश भग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा इति श्री दास बोले गुरु शिष्य संवादे गुरु कदा ओळखी माझी